यशया अध्याय 56, परमेश्वर असे म्हणतो, जे योग्य आहे ते करा, जे न्याय आहे ते करा, कारण माझे तारण आणि प्रामाणिकपणा प्रगट होवयास जवळ आहे. जो मनुष्य हे करतो आणि तो घट्ट धरून राहतो, तो शब्दात पाळतो, तो अपवित्र करत नाही आणि वाईट करणाऱ्यापासून आपला हात आवरून धरतो, तो आशीर्वादित आहे. जो विदेशी परमेश्वराचा अनुवायी झाला आहे त्याने असे म्हणू नये, परमेश्वर कदाचित आपल्या लोकांपासून मला वेगळे करील. शंडाने असे म्हणू नये, पहा मी झाडासारखा शुष्क आहे. कारण परमेश्वर म्हणतो, जे शंड माझे शब्दात पाळतात आणि मला आवडणाऱ्या गोष्टी निवडतात आणि माझा करार घट्ट धरून राहतात, त्यांना आपल्या घरात आणि आपल्या भिंतीच्या आत मुले व मुलीपेक्षा जे उत्तम असे स्मारक देईल. मी त्यांना सर्व काळ राहणारे स्मारक देईल, जे छेदून टाकले जाणार नाही. जे विदेशी परमेश्वराची सेवा करण्यासाठी आणि परमेश्वराच्या नावावर प्रीती करतात, त्यांच्या आराधनेसाठी स्वतःहून त्यांच्याशी जोडले आहेत. जे प्रत्येक जण शब्दात पाळतात आणि तो अपवित्र करण्यापासून जपतात आणि माझे करार घट्ट धरून ठेवतात, त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि प्रार्थनेच्या घरात मी त्यांना आनंदित करीन. त्यांची हुमारपणे आणि त्यांची अर्पणे माझ्या वेदीवर मान्य होतील, कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनेचे घर म्हणतील. ही प्रभू परमेश्वराची घोषणा आहे, जो इस्रायलाच्या घालवल्यास जमवतो, मी अजून इतरांसही गोळा करून त्यांच्यात मिळवीन. रानातील सर्व वन्य पशूंनो, जंगलातील सर्व पशूंनो या व खाऊन टाका. त्यांच्या सर्व पहारी करी आंधळे आहेत, त्यांना समजत नाही. ते सर्व मुके कुत्रे आहेत, ते भुंकू शकत नाही. ते स्वप्न पाहणारे, पडून राहणारे व निद्राप्रिय आहेत. त्या कुत्र्यांची भूक मोठी आहे, त्यांना कधीच पुरेसे मिळत नाही. ते विवेकहीन मेंढपाळ आहेत. ते सर्व आपापल्या मार्गाकडे प्रत्येक जण लोभाने अन्याय मिळकतीकडे वळले आहेत. ते म्हणतात, या चला आपण द्राक्षरस आणि मद्य पिऊ, आजच्या सारख्या उद्याचा दिवस होईल, तो दिवस मोजण्यास अशक्य असा महान होईल.